भाग 17 येशूला वधस्तंभावर खेळतात. मार्क 15:22-39. पहिला पत्रस 2:21-24. सैनिकाने येशूला लाकडानी बनवलेली वधस्तंभावर खिळ्यानं ठोकून अटकविले, पण मात्र तो मेला नव्हता. त्यावेळी गुन्हेगारांनी अशा प्रकारे वधस्तंभावर लटकून मारण्याची परंपरा होती. 2 गुन्हेगारांनी सुद्धा येशू सोबत वधस्तंभावर सुलीवर चढवले होते. जर पण येशून कोणत्याही गुन्हा केला नव्हता, त्यांनी कोणतेही वाईट काम केले नव्हते, येशूला सज्जा स्वीकारी लागली. आपण सर्वांनी पाप केले आणि आपण आपल्या पापासाठी मरायला पाहिजे. येशू सर्व लोकांच्या पापासाठी बलिदान झाला. आपल्याला माहीत आहे की आपण पाप केले आणि आपण आपल्या पापाची क्षमा मागतो, तर देव आपल्या पापाची क्षमा करतो. प्रभू येशूवर विश्वास केल्याने आपल्याला मुक्ती मिळेल.